भाग 26 प्रकाशात चालणे. यव्हान 3:19-21. पहिला यव्हान 1:5-7. येशूवर विश्वास ठेवण्या अगोदर जो मनुष्यासारखा आहे तो अंधारात चालत आहे, त्याला ठेस लागते व ते नेहमी पडत राहतो, कारण त्याला मार्ग दाखवण्यासाठी कोणालाच कोणताच प्रकाश नव्हता. जर आपण प्रभू येशूवर विश्वास करतो तर तो चालणारा मनुष्य बनू शकतो. तो पाहू शकतो की तो कुठं जात आहे. रस्ता खराब असला तरी पडत नाही. येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जर कोणी माझ्या मागं येतो तो अंधारात चालत नाही. तो आपला पवित्र आत्मा संपूर्ण विश्वासू लोकांना आपल्या मार्गात मदत अगुवाहेसाठी देत असतो.